नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 वितरण आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. यावर्षी विविध श्रेणींमध्ये एकंदर 45 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली, त्यात महाराष्ट्राला 6 पुरस्कार मिळाले. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आज देशभरातल्या 51 केंद्रांवर सुरू झाली. यात राज्यातल्या 4 केंद्रांचा समावेश आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरस्थ माध्यमातून याचं उद्घाटन केलं. देशातले विद्यार्थी हेच विकसित भारताचे चालक असल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं. हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. देशातले युवा आपल्या पुढच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत, असे प्रशंसोद्गार मोदी यांनी यावेळी काढले. महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये 1,64,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. छत्रपती संभाजीनगर इथं कृत्रिम ॲप्लिकेशनचं काम सुरू केलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. मुंबईतल्या कुर्ला बस अपघाताची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळानं 4 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. अपघातातल्या 7 मृतांच्या कुटुंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 2,00,000 रुपये देणार असल्याचं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलं आहे. जखमींवरच्या उपचाराचा खर्चही बेस्ट करणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.